शंका है। एक नमूने मनुष्य का सक्कड़ कड़ला तक प्रश्न ना, अनेक नमूने मनुष्य में कसने कड़ली तक का प्रश्न ना, कोणा कोणा का थोड़े थोड़े कड़ला तक का प्रश्न सती। हरे कृष्णा। तो तुम्हें कहते रहे मग श्रीमद भागवत हाड़ेल अस है बट मम संग हाँ थे हो निम्ग वर्ण मिस्टर गोपाल कृष्ण भट हागेल नेमगे तेजी हाँ हंगा साजी हम गेली 20 इयर्स बिफोर आम्मी सऊदी अरेबिया ओटू आशिल्ली दोन वर्ष एक प्रश्न तो अनेक प्रश्न सती। एक प्रश्न तुम्हें अच्छे स कि विश्वरूप दर्शन अगत्य कस कस नाशिल नवे देवाको तस कि कलियुगान तू अनेक देव हंगा जन्म घेता मनो आज ही अमगल इंडियान तू उण्यान उणे चारशे देव आसा देव आसा देव आणि प्रत्येक देव म्हणटा की बाकी पुरा 399 देव नकली हांव बद्ध जेव अशा प्रकारचे अनेक जे मनुष्य हंगा देव जाऊन राबिले असत ती दिशाभूल करचे कतरी जैनांक भ्रमित करचे कतरी तुमगेले आमगेले मणके मनुष्य आता चार लोक पाय पडतात ती मागीर ताणी 10 पाय पडतात ती मागीर आणखी 20 पाय पडतात ती तेन्ना वन डे यू बिकम गॉड आणि म्हाकाय खुशी जाता तू म्हाका देव म्हणटा लोक देव पाय पडतात ती हार घालतात ती आणि नैवेद्य करतात ती आणि हांव ताका आपडता मागीर तागेले गूण जाता कसं म्हणी बाय फ्लूक बाय चान्स मागीर तो म्हणटा हो देवूच म्हणू असल पुरा नकली देव ह्या जगांत तूं जेन्ना भ्रमीत करता ती तेन्ना देवान एक प्रमाण दिला की कशी ताका तागेले टेस्ट करची की हो देव म्हणू की न्हय म्हणू तागेले वर्णन शास्त्रा दिला हांवें अशे परस ताणी वर्णन केल्लें आसा आणि अर्जुनाक विशेष दाखोवचें कारण अशें आसा की देव आसल्यार ताणें विराट रूप दाखोवपा तागेलें तुमकां अगर कोणे तूं मेळ्ळ्यार की तूं येते थंय येया ती तो देव आसा आमगेल्या तेले अवतार ह्या कलियुग अवतार तो तुमी येयात दर्शन करचे का तांकां तुमी निमको का की तुमी देव आसल्यार कशी देवान अर्जुनाक विराट रूप दाखयला तुमी आमकां दाखया ती दॅट इज एसिड टेस्ट लिटमस टेस्ट त्या खातीर भगवंतान अर्जुनाक विराट रूप दाखयले आसा दुर्योधनाक दाखयला देवान देव शांती दूत म्हणून गेल्लेलो दुर्योधना कडेन की पांडवांक देश नाका 5 गांव दियात तुमी तांणी जे भरमे राब येता क्षत्रिय जावन ताणें म्हणलें की हांव तुका सुई सुय आसा सुई ताची वयर कितें जागा आसा तितल्या तुका दिना म्हणून सांगलें तांणी आनी वापस म्हणलो की तितलो ती दिनाचे हांव पण हो मनुष्य चेटकी आसा जादूगार आसा हाका अरेस्ट कराय ती अशें ऑर्डर दिले आनी देवाक धरचे खातीर पुरा सैनीक धांवन आयले तेन्ना देवान विराट रूप दाखयले अर्जुना दुर्योधनाक दुर्योधन भिवून गेल्लो मागीर देव थंय तुका भायर पडलो हेचें कारण कसं न्हय तुमकां आमकां सामान्य मनशाक देव कोण म्हूण कळका न्हवें सांगिल्लो तो तुवें आतां खंय पात्राक शेंदूर लावन न्हू 4 मनशान नैवेद्य केल्यार तुमी ताका पांय पडटा ती अरे शेंदूर लावन ताका एक तिलक केल्लें आसा नैवेद्य दवरलें आसा हांगा देव आसचें पुरो म्हूण पांय पडटा ती म्हूण जेन्ना कसं करता ती बिजनेस खंय पात्र घेवचो आनी घरा येता दवरचो सिंदूर लावन ताका नैवेद्य करचो फूल घालचें जेवण येवन दुडी घालता ती सांजे दुडी वोट्यो करचें आनी घर लागून धान्य खरेदी करचें इट इज बिकम बिजनेस तर सामान्य मनशां कशें कळचें कोण देव म्हणू त्या खातीर देवान ती वेवस्था केल्ली आसा. आनी सेकेंड थिंग तुमी म्हणटा ती की संजयाक दिव्य दृश्टी दिलेली. दिव्य दृश्टी आजी आसा. वॉट इज टॅलिविजन? इज इट सायंटिफीक आय एन सायंटिफीक? तुम्ही घरल्या टेळून पळयता न्हय. तुम्ही अमेरिका गेला, तुला पूत अमेरिका आसा म्हणत आसा. बट सपोज तुम्ही जर्मनी वचले म्हणल्या खातीर, तुमकां जर्मनी टिवीर पळोवचें मेळटा की? इज इट पॉसिबल टू सी जर्मनी ऑन टॅलिविजन? इट्स पॉसिबल. इट्स अ सायन्स अल्टिमेटली. त्या सायन्स तेन्ना सूक्ष्म आशिल्लें, आज स्थूल आसा. नाव इट इज टॅक्नोलॉजी. सगळ्या पुढे आशिल्लें मंत्र, ताजे मागीर जालें तंत्र, आत्ता कसं ना यंत्र. दीस इज द डिग्रेडेशन, इट्स नॉट एडवान्समेंट. पुढे मंत्रा माध्यमांतल्यान तुमकां आनी आमकां अमेरिकान तूं कसो चल्ला, तुगेले पुत्ताल घरान तूं कसो चल्ला म्हूण तुका हांगा पळोवचें साध्य आशिल्लें. मंत्रशक्ती, ताजे मागीर तंत्रशक्ती, ब्लॅक मॅजीक वगैरे वगैरे. आनी आतां कसं न्हय, आतां मंत्र येना, तंत्र येना. आतां कसं न्हय, यंत्र मात्र, टॅक्नोलॉजी ओनली. दॅट इज कॉल्ड एज यंत्रज्ञान. तशी देव व्यास मुनीन तेगेलो शिश्य संजय त्या कुर्ड्या धृतराष्ट्राक जे पळोवंक मन आशिल्लें ताका पळोवच जायना, ताका रनिंग कमांडर दिवं येता. म्हणून संजयाक दिव्य दृश्टी देव न्हू, तो घरल्या बसला. पण थंय कसं चल्ला ताका देख पडटा. तशी तुम्ही घरल्या बसल्या ती, तुम्ही वानखेडे बसना ती, तुमकां तिकेट मेळ्ळी, तर घरल्या बसून टी व्ही ऑन केल्या री, वानखेड्यान कसं मॅच चल्ला तुमकां देख पडटा की ना. सेम वे संजयाक दिव्य दृश्टी दिलेली. आणि कसं थर्ड प्रश्न कसं झालं, हां ते वॉट इज अ क्वेश्चन? ते आकाशवाणी देवतावाणी न न न न न न पळय देवता तांगेल प्रमुख ब्रह्मदेव. तर केल्या वेळार ब्रह्मदेव, केल्या वेळार इंद्र, केल्या वेळार आनी कोण देव. एज पर रिक्वायरमेंट तांणी येवन देवाले मनान तुली कसं इच्छा आसा ती प्रकट करता ती. तर कंसाक सावधान करचे खातरी तेन्ना देवान देवतांनी देवांनी देवता ब्रह्मादी देवतांनी आकाशवाणी केलेली, भविश्यवाणी केलेली. कारण तागेले म्हणके राक्षसांक मारचे खातीर देवान अवतार घेतिल्लो. परित्राणाय साधुनाम विनाशायच दुश्रुताम वय. तर तांकां नष्ट कर न्हू आनी साधू जनाली रक्ष कर न्हू, धर्म स्थापन करचे खातीर देवान अवतार घेतिल्लो. म्हणून ताणें सावध केलें ताका. आनी ती वाणी सत्य जाल्लो मागीर जाल्लें सत्य. आकाशवाणी म्हळ्यार देवता वाणी. हरे कृष्ण, थँक्यू. आनी कोणाक काय प्रश्न आसा की? एनीबडी हॅज एनी क्वेश्चन? येस प्रभूजी, हां मायक्रोफोनात. हां सांगा सांगा. शुअर.
हां दोन पटी त्यांनी भागवत सप्ताह
मंगलोर वेरी गुड क्वेश्चन. शुकदेव असल नमुन्या श्रेष्ठ भक्त आशिल्ले. की पुराणांत एक श्लोक आसा, म्हाका तो श्लोक आतां पांयाट ना. पण त्या श्लोका अर्थ अशें आसा की शुकदेवान एक पंत राजा नांव घेतलें मागीर ताका स म्हयने समाधी लागताशिली. शुकदेव वॉज सच अ ग्रेट डिवोटी. इफ ही वूड अटर द नेम ऑफ राधा वन्स ही वूड गो इन टू 6 months समाधी ट्रान्स. आणि यात्रा बसील मनशाक कितले टायम आसा? 7 दीस आसा. ताणें जर राधा वर्णन केल्या रे आनी तो 6 महिना जाल्लो समाधीन तूं, तागेलो उद्धार कोण करचो? म्हणून भागवतान तूं राधेल नांव वर्णन करणी. अप्रत्यक्ष वर्णन केला, वधू म्हणून रिफर केला. हां तेचें कारण आसा, कारण तो विशय इतलो उत्कट विशय आसा की त्या विशय वर्णन केले मागीर शुकदेवाक 6 महिने समाधी लागचे फाव आशिल्ले. म्हणून तागेल परिक्षतारी दया करुणा करून म्हणून ताणें तो विशय हात लायनी. कारण तांकां 7 दिसां भितरी पुरो सांगचे अगत आशिल्लें. टायम इज लिमिटेड. पळय कृष्णाल बायली मनशो बायलीक केन्ना गेल्लीं ती उद्धव मेळचे खातीर, तांकां टायम लिमीट नाशिल्लें. तेन्ना उद्धवान 1 महिनो 30 दिवस तांकां भागवत आयकलां, तांगेलें टायम लिमीट नाशिल्लें. पण परिक्षिताक शाप मेळ्ळो असो, एट द एंड ऑफ 7th day ही वील डाय. ताजे भितरी ताका दीस रात एक करून ताका पुरो सांगचें आगत आस. दशमस्कंद 11th, 11th स्कंद, द्वादश स्कंद पुरो कैद करचें आस. म्हणून एज अ पर्पज पर्पजली इट वॉज नॉट टोल्ड. पण ताजे मागीर तुमी आनीक शास्त्र वाचूय, ब्रह्मवैवर्त पुराण वाचूयत, तुमी गर्गसंहिता वाजूयत, आनी पद्मपुराण स्कंद पुराण मस्त पुराण आसा, भविश्य पुराण अशें मस्त पुराणान तूं डिटेल रुपान तूं वर्णन केल्लें आसा. गर्गसंहिता तूं गर्गसंहिता म्हळ्यार गर्ग मुनींनी कृष्णा बद्दल पुरो विस्तार रुपान वर्णन केल्लें आसा. शुकदेवानी वर्णन केल्लें आसा, पण शुकदेवानी त्या सांगांनी की हो राक्षसू माक्ष जन्म कोण आशिल्लो, तो कशें जाल्लो राक्षसू, त्या पुरो वर्णन कर न्ही. त्या पुरो वर्णन गर्ग मुनीन केला, तीच लिला पुरो वर्णन केल्या. आनी मागीर सांगलां की हो कोण आशिल्लो, तो ऋषासूर कोण आशिल्लो, ती पुतना कोण आशिल्ली, तो बकासूर कोण आशिल्लो, तो कशें जालो बकासुरू, तें पुरो वर्णन गर्गसंहितेंत दिल्या. तर ते टायम प्लेस सर्कमस्टांसीस पळोवन शुकदेवांनी ताका सांगिल्लें आसा. एक प्रसंग पळोवन की सामने येद्रा भशेन मनुष्य एक एमर्जंसी आसा, ताका वेळ ना, म्हणून देर वॉज नो स्लीप इन द नायट, देर वॉज नो लंच ब्रेक, देर वॉज नो डिनर ब्रेक, देर वॉज नो टी ब्रेक आशिल्लो. दिवस रात्र सगळ्यांनी जेवण खाण निद्रा सोणू भागवतम आयकिल्लें आसा. कारण म्हळ्यार तांकां वेळ ना तेन्ना सांगच्याक, त्या खातीर ते तांतू वर्णन ना. तरी पण श्रीमद भागवतान तूं 2-4 कडेन मेन्शन केल्लें आसा, म्हळ्यार इनडायरेक्टली अप्रत्यक्ष वर्णन केल्लें आसा, तितलें वर्णन केल्लें आसा. तुमी दशमसंद वाजल्यार तुमकां मेळटा अनया राधिका नूनम म्हणून वर्णन केल्लें आसा 10th canton तूं, तेन्ना आमकां कळटा की आनी आनी कडेन वधू म्हणून वर्णन केल्लें आसा. वधू ते गोपी गीतान तूं ते वर्णन केल्लें आसा वधू म्हणून. तर वधू म्हळ्यार ती एकलीच मनशी राधा राणी अशें जा. द रिजन इज दॅट. एनिथींग एल्स? ओके, थँक्यू वेरी मच. हरे कृष्णा.